मिखा अध्याय सहा. आता परमेश्वर जे म्हणतो ते ऐक. मिखा त्यास म्हणाला, उठ व पर्वतासमोर तुझी बाजू मांड आणि डोंगर तुझा शब्द ऐकोत. पर्वतांनो व पृथ्वीच्या टिकाऊ पायांनो, परमेश्वराचा वाद ऐका, कारण परमेश्वरास आपल्या लोकांशी वाद करायचा आहे आणि तो इस्रायलाशी वाद करणार आहे. माझ्या लोकांनो, मी काय केले? मी तुम्हास कशाने कंटाळविले ते सांगा. माझ्या विरुद्ध साक्ष दे, कारण मी मिसर देशातून तुम्हास बाहेर काढले आणि दासत्वाच्या घरातून तुला सोडविले. मी मोशे, अहरोन व मिरियामला तुझ्याकडे पाठवले. माझ्या लोकांनो, मोआबाचा राजा बालाक याने काय योजिले होते ते आठवा, आणि बोराचा मुलगा बलाम काय म्हणाला त्याची आठवण करा. त्याने सिट्टीम पासून गिलगाल पर्यंत येऊन त्यास कसे उत्तर दिले त्याचे स्मरण करा. हे अशासाठी की परमेश्वराचे न्यायपण तुमच्या लक्षात यावे. मी परमेश्वरास काय देऊ आणि काय घेऊन परात्पर देवासमोर नमन करू? मी होमार्पणे व एक वर्षाचे वासरू घेऊन त्याच्यापुढे यावे काय? हजारो मेंढ्यांनी किंवा 10,000 तेलाच्या नद्यांनी परमेश्वर प्रसन्न होईल का? माझ्या पापांची किंमत म्हणून मी माझे पहिले अपत्य द्यावे का? माझ्या देहाच्या पापाबद्दल माझ्या देहाचे फळ देऊ का? हे मनुष्या, चांगले ते त्याने तुला दाखविले आहे, आणि न्यायपणाने वागणे, दया व निष्ठा यावर प्रेम करणे आणि आपल्या परमेश्वरासोबत नम्रपणे चालणे, याखेरीज परमेश्वर तुझ्याजवळ काय मागतो? परमेश्वराची वाणी नगरात घोषणा करते, जे सुज्ञ आहे तो तुझे नाव ओळखतो. म्हणून काठीकडे आणि ज्याने ती नेमली आहे त्याचकडे लक्ष द्या. अजून पण वाईटाचा पैसा आणि उणे धिकारलेले माप ही दुष्टांच्या घरात आहेत. मी असा एक मनुष्य निर्दोष असल्याचा विचार करावा का, जो दुष्टतेची तागडी आणि कपटाच्या वचनाची पिशवी बाळगतो? त्या नगरीतील श्रीमंत जुलमाने भरलेले आहेत, त्यामध्ये राहणारे खोटे बोलले आहेत, त्यांची जीभ त्यांच्या मुखात कपटी बोलते. म्हणून मी तुम्हास गंभीर अशा जखमांनी मारले आहे. तुझ्या पापांमुळे मी तुझी अधोगती केली आहे. तू खाशील पण तृप्त होणार नाही, तुझे रीते पण तुझ्यामध्ये राहील. तू चांगले ते साठवून ठेवशील पण ते रक्षण होणार नाही, आणि ज्याचे तू रक्षण करशील ते मी तलवारीला देईल. तू पेरशील पण कापणी करणार नाही, तू जैतुनापासून तेल काढण्यासाठी ते तुडवशील पण त्याचे तेल स्वतःलाच लावणार नाही. तू द्राक्ष तुडवशील पण त्याचा रस पिणार नाही, कारण अमरीचे नियम पाळले जातात आणि अहाबाच्या घराण्यातील सर्व कार्य करण्यात येतात. तुम्ही त्यांच्या मसलतीप्रमाणे चालता, म्हणून मी तुझा व तुझ्या शहरांचा नाश करेन व त्यांच्या रहिवाशांचा उपवास होईल, आणि माझ्या लोकांची अप्रतिष्ठा तुम्हाला सोसावी लागेल.